गुरुहा घाली ज्ञानांजन गुरुहा दाखवी निज धन गुरुहा सौभाग्य देऊन स्वात्मबोधनांदवी गुरुहा संतकुळीचा राजा।
आदर्श गुरु कोणता? आदर्श गुरु तोच की जो शिष्याला सर्व काही देतो, म्हणजे तो शिष्याला आपल्या जवळचं विपुल ज्ञानभांडार देऊन मुक्तीचा मार्ग तर दाखवतोच, पण विशेष म्हणजे शेवटी तो आपलं गुरुपदही शिष्याला समर्पण करतो। या दृष्टीनं विचार केला तर गुरुची महती ही इतर कोणत्याही दानशूर गोष्टीपेक्षा मोठी म्हणावी लागेल। परिसाच्या स्पर्शानं लोखंडासारख्या हीन धातूचं सुवर्णात रुपांतर होतं, परंतु परिस आपलं परिसत्व काही लोहाला देऊ शकत नाही। रानावनात चंदनाची झाडं असतात, त्यांच्या सहवासानं बोरी बाबळी सारख्या क्षुद्र वनस्पती सुगंधित होतात, पण चंदन आपलं चंदन पण त्यांना काही देत नाही। गुरु मात्र या साऱ्याहून आगळा आहे। शिष्याला ज्ञान देता देता एके दिवशी तो शिष्यालाच गुरु बनवतो, आणि मग गुरुपद पावलेला हा शिष्य आपल्याकडे येणाऱ्या इतरांना आत्मोद्धाराचा मार्ग सहज दाखवतो। गुरुची ही थोरवी, त्याचं हे दातृत्व अन्यत्र कुठेही सापडणार नाही।
सानंद आदराने माथा जिथे झुकावा, शिष्यास सर्व देई ऐसा गुरु असावा। पेरू नबी जरिदई चिरकाल सत्य ते से पेरून बीज हृदय चिरकाल सत्य ते से करतो मनावरी जो संस्कार नम्रते से करतो मनावरी जो संस्कार नम्रते से
शिष्यांतरी गुरु हा शिष्यांतरी गुरु हा देवा परी बतावा शिष्यात सर्व ऐसा गुरु बतावा शिष्यात सर्व ऐसा गुरु बतावा
आशा गुरु सा कविते सही करावा महिमा आशा गुरु सा कविते सही करावा एक एक अक्षराता स्वर भाव धन्य भावा एक एक अक्षराता स्वर भाव धन्य भावा
घनया तमात अंति घनया तमात अंति पथ दीप तो दिशावा शिष्यात सर्वदेई ऐसा गुरु अतावा शिष्यात सर्वदेई ऐसा गुरु अतावा सानंद आदराने सानंद आदराने माथा जिते झुकावा शिष्यात सर्वदेई ऐसा गुरु अतावा शिष्यात सर्वदेई ऐसा गुरु अतावा शिष्यात सर्वदेई ऐसा गुरु असा